वाहत रहा। आपली हिंदू संस्कृती सिंधू नदीच्या काठी रुजली, फुलली, बहरली। सिंधू आजही वाहतीये आणि हिंदू संस्कृती आजही नांदतीये। सिंधूचं वाहणं आपल्या रक्तात एवढं भिनलंय की आपण आयुष्याच्या वाहण्याला जीवन प्रवाह असं नावच देऊन टाकलंय। पण एकेकाळी मोकळी वाहती असलेली आपली संस्कृती आता हळूहळू बंदिस्त होऊ लागली, हे माझं निरीक्षण आहे। आपलं असं बंदिस्त होणं कदाचित पाश्चात्यांच्या प्रभावामुळे असेल किंवा आणखी कशामुळे हे माहीत नाही, मात्र ते होणं जाणवतंय हे मात्र खरं। वाहतं पाणी हा आपल्या संस्कृतीचा, मग ती कोणत्याही प्रांतातली असो, सर्वोच्च श्रद्धेचा भाग आहे। आपली जन्मदात्री असलेली सिंधू आज आपल्या देशात काहीशीच उरली आहे, तरी तिच्या लहान मोठ्या बहिणी असलेल्या गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी, ब्रह्मपुत्र हा तिचा भाऊ, कृष्णा, कोयना आदी मावशांनी आपल्या मायेची पाखर आपल्यावर सततची धरली आहे। या मावशांच्या स्तनावर आपण आपलं जीवन जगत इथवर आलोय, म्हणून वाहतं पाणी दिसलं की आपण आपोआप नतमस्तक होतो। नास्तिकातले नास्तिक कदाचित हात जोडत नसतील, मात्र मनोमन तेही वाहत्या पाण्याला दंडवत घालत असतील याची मला खात्री आहे। नदीसारखं वाहत असणं हा नदीच्या कुशीत जन्मलेल्या आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे। निरनिराळ्या प्रांतातले निरनिराळे प्रवाह आपल्या उदरात घेऊन, काठावर समृद्धी देऊन आणि कचरा बाहेर टाकत संस्कृतीरूपी नदीचा प्रवाह अव्याहत वाहतोय आणि वाहणार आहे। या अशा वाहत असण्यानीच तिला आणि तिची लेकरं असलेल्या आपल्याला समृद्ध बनवलंय। हजारो वर्षांची धार्मिक आणि साम्राज्यिक आक्रमणं पचवून हिंदू संस्कृती आजही ताठमानेने उभी आहे आणि तिच्या खानदानी समृद्धीपुढे जग झुकत चाललंय ते तिच्या अशा वाहत्या असण्यामुळेच। नद्यांचा प्रवाह सतत बदलत असला तरी त्यांचं वाहणं हा मूळ गुणधर्म शाश्वत असतो। नद्यांच्या सानिध्यात वाढलेल्या आपल्या संस्कृतीलाही कालानुरूप अनेक बदल घडतायत, तरी तिचं मूळ स्वरूप सामावून घेणं हे मात्र तेच आहे। हिंदू संस्कृती नद्यांप्रमाणेच वाहतीये आणि म्हणून त्यामुळेच अजून टिकू नये हे आपण विसरता कामा नये। निरनिराळे प्रवाह ती सहजपणे आपल्यात सामावून घेत असते, त्यांना आपलंसं करते, त्यांना स्वतःचं रुपडं देत संस्कृतीत वाहणं सुरूच राहतं। हिला बंदिस्त करण्याचे अनेक प्रयत्न अनेकांकडून झाले, परंतु त्या प्रयत्नांना आणि तसे प्रयत्न करणाऱ्यांना तिने आपल्यात सामावून घेतलंय। या वाहण्याचा गुणधर्म आपल्यात एवढा मिळलाय की आपण रोजच्या रोज हे तिचं अनुभवले पण नकळत अंगीकारत असतो। ते एवढं सहज असतं की त्याची जाणीवही आपल्याला होत नाही, अगदी श्वासोश्वासा इतकं सहज। रोजच्या जगण्यातलं उदाहरण द्यायचं तर सकाळचं दात घासणं हा आपल्या दैनंदिन कार्यक्रमाचा अनिवार्य भाग। बेसिनपाशी उभं राहून टूथब्रशनी दात घासताना आपण नळ नकळत सुरू ठेवतो। खरं तर दात घासून झाल्यावर नळाचं काम, पण नाही, दात घासण्याची क्रिया सुरू असतानाही नळ चालूच राहतो। दाढी करतानाही असंच होतं। साधी रोजची आंघोळही वाहत्या नळाखाली करायची सवय आता आतापर्यंत होती। स्वच्छ भारत अभियानापूर्वी सकाळी व्हाळावर जाणं अगदी कॉमन होतं। आपल्या शुभाशुभपणाच्या सर्व कल्पना वाहत्या पाण्याशीच जोडल्या आहेत। गावाकडे अजून हे सर्व बऱ्याच प्रमाणात शिल्लक असलं तरी शहरात मात्र पर्यावरण, स्वच्छता, पाणीटंचाई आणि पाश्चात्य प्रभाव यामुळे सारं बदलत चाललंय। ग्रामीण जीवनातलं राहणंही वाहतं असायचं। गावातून शहरात आल्यावर सत्ताड उघड्या दरवाजांच्या चाळ संस्कृतीच्या रूपानी हे वाहणं सुरूच होतं आणि म्हणून तर तिला चाळ म्हणत। आपल्या आधुनिकतेच्या कल्पना बदलल्या आणि चाळीतून ब्लॉक आणि नंतर फ्लॅटात आल्यावर आपण बंदिस्त होऊन गेलो आणि आपलं वाहणं जवळजवळ थांबलंच। बंदिस्त होण्याचं एक उदाहरण, ते पूर्णतः बंदिस्त होण्याला लागू नये पण आपल्या संस्कृतीवर पाश्चात्यांचं आक्रमण कसं होतंय आणि ते मॅनर्स आणि एटिकेट्स त्यांच्या संस्कृतीचं कसं खुळसट अंधानुकरण करतोय हे लक्षात घेण्यासाठी आवश्यक आहे। आपण हॉटेलमध्ये कधीतरी जेवायला जातो, काटे चमच्यांनी जेवण जमत नसलं तरी इतर काय म्हणतील म्हणून आपण तसंच खातो। आता पाळी हात धुवायची येते आणि वेटर समोर पाव लिटर गरम पाणी भरलेला बॉल आणून ठेवतो। नवीन माणसांना आता काय करायचं हा प्रश्न पडतो, तर माझ्यासारख्यांना हा मूर्खपणा वाटतो। वाहत्या नळाखाली हात धुवून खळखळून चूळ भरल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही. टिसभर टोपात हात धुणं आणि वाहत्या जिवंत सळसळत्या संस्कृतीत वाढलेल्या आपल्याला सहनच होत नाही. असं टबात आंघोळ करणं, बेसिनचं ड्रेन होल ब्लॉक करून त्यात दाढी करणं, खळाळत्या पाण्याच्या ऐवजी टॉयलेट पेपरचा उपयोग, ह्या गोष्टी माझ्या तरी गावंढवळ कल्पनांच्या बाहेरच्या आहेत. पाण्याचा उपयोग सांभाळून वगैरे करणं ठीक असलं तरी आपण तो किती आणि कसा करावा हे आपल्याच हातात आहे. नको त्या आधुनिक कल्पनांच्या आहारी जाऊन आपल्याला आपले सण समारंभ साजरे करणं आपल्याला मागासलेपणाचं वाटू लागले. माणसं माणसांना लग्न समारंभ किंवा मयता व्यतिरिक्त भेटेनाशी झाली आहेत. प्रतिष्ठेच्या खोट्या खुळचट कल्पना आपण कवटाळून बसलोय. माणसं माणसांना भेटल्याशिवाय संस्कृतीचा हा प्रवाह पुढल्या पिढ्यांपर्यंत कसा वाहणार हा प्रश्न मला अस्वस्थ करतो. हा वाहता प्रवाह काहीसा थांबल्यासारखा वाटतोय, पण मला वाटतं या प्रवाहाचा अंडरकरंट सुरूच आहे आणि तो कधी ना कधीतरी आल्याशिवाय राहणार नाही. पण त्या अंडरकरंटला वर आणण्यासाठी आणि संस्कृती पुढे घेऊन वाहून नेण्यासाठी प्रयत्न मात्र आपल्यालाच करायचेत. लेखक नितीन साळुंखे.